ಮುಖಂ ಕರೋತಿ ವಾಚಾಲಂ ಪಂಗುಂ ಲಂಘಯತೆ ಗಿರಿಂ ಯತ್ ಕೃಪಾಂ ತಮಹಂ ವಂದೇ ಪರಮಾನಂದ ಮಾಧವಂ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮಾ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರಃ ಗುರುಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ ಶ್ರೀರಾಮ್ 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 ಓಂ ಪಾರ್ಥಾಯ ಪ್ರತಿಬೋಧಿತಾಂ ಭಗವತಾ ನಾರಾಯಣೇನ ಸ್ವಯಂ ವ್ಯಾಸೇನ ಗ್ರಥಿತಾಂ ಪುರಾಣ ಮುನಿನಾ ಮಧ್ಯೆ ಮಹಾಭಾರತಂ ಅದ್ವೈತಾಮೃತವರ್ಷಿಣೀಂ ಭಗವತೀ ಅಷ್ಟಾದಶಾಧ್ಯಾಯಿನೀ ಅಂಬತ್ವಾಂ ಅನುಸಂದಧಾಮಿ ಭಗವತ್ ಗೀತೆ ಭವತ್ವೇಷಿಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ ವ್ಯಾಸ ವಿಶಾಲ ಬುದ್ಧೆ ಪುಲ್ಲಾರವಿಂದಾಯ ತಪತ್ರ ನೇತ್ರ ಯೇನ ತ್ವಯಾ ಭಾರತ ತೈಲ ಪೂರ್ಣಃ ಪ್ರಜ್ವಾಲಿತೋ ಜ್ಞಾನಮಯ ಪ್ರದೀಪಃ ಯಂ ಬ್ರಹ್ಮಾ ವರುಣೇಂದ್ರ ರುದ್ರ ಮರುತ ಸ್ತುನ್ವಂತಿ ದಿವ್ಯೈ ಸ್ತವೈಃ ವೇದೈಃ ಸಾಂಗ ಪದಕ್ರಮೋಪನಿಷದೈಃ ಗಾಯಂತಿ ಯಂ ಸಾಮಗಾಃ ಧ್ಯಾನಾವಸ್ಥಿತಃ ತದ್ಗತೇನ ಮನಸಾ ಪಶ್ಯಂತಿ ಯಂ ಯೋಗಿನೋ ಯಸ್ಯಾಂತನ್ನ ವಿದು ಸುರಾಸುರಗಣಾಃ ದೇವಾಯ ತಸ್ಮೈ ನಮಃ ಶ್ರೀರಾಮ್ ಕೇವಲಂ ಕರುಣಾಕಾರಂ ಕೈವಲ್ಯಾನಂದದಾಯಕಂ ಸಂಸಾರತಾಪಶಮನಂ ಸಮರ್ಥಂ ಸಮದರ್ಶಿನಂ ಸ್ವಯಂ ಪ್ರಕಾಶಂ ಸಂಸಿದ್ಧಂ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಸದ್ಗುರುಂ ಪಾವನಂ ಪರಮಂ ಶಾಂತಂ ಪಾವಸೇವಾಸಿನಂ ಭಜೇ ಸೋಹಂ ಸಿದ್ಧಿ ಸುಸಂಪನ್ನೋ ನಾದಸಂಧಾನ ಸಂಸಿತಃ ವೀತರಾಗೋ ವಿಶೇಷಶ್ಚ ಶ್ರೀಗುರು ಪಾತು ಮಾಂ ಭವೇ ಜ್ಞಾನೇಶಾಂಗ್ರಿ ಸರೋಜಲುಪ್ತ ಮಧುಪ ಸ್ವಾಮೀ ಸ್ವರೂಪಾಂಕಿತಃ ಸಂತಾನಾನ್ ವಚನಾನುಭೂತಿ ಪಥಿಕ साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथयतिनं रक्षस्वदीनांकितं ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू तो तांडव मिसे कळासू दाविसी तू। वामांगीचा म्हणजे मायेचा लास्य विलास नृत्य। वामांगी याचा अर्थ पत्नी। गुरु गणेशाची पत्नी असं म्हटलं तर शारदा किंवा सरस्वती म्हणायला लागेल। तांडव नृत्य असा उल्लेख पुढे आला तो लक्षात घेतला तर पार्वती माता म्हणायला लागेल। मायेचं अधिष्ठान असलेले मूळ मायेचं अधिष्ठान असलेले शिवस्वरूप त्यांच्या अधिष्ठानावर जगतरूप व्यापार चालतो। हा जगतरूप व्यापार म्हणजे जणू त्यांच्या पत्नीचा लास्य विलास। लास्य हा विशिष्ट शब्द आहे। मी मागच्या वेळेला सांगितलं की देवी पार्वतीचं नृत्य त्याला लास्य असं म्हटलं जातं। भगवान शंकरांच्या तांडव नृत्यामुळं अत्यंत हर्ष प्रफुल्लित होऊन त्यांची पत्नी पार्वती देखील नृत्य सुरू करते। त्या विभ्रमाला लास्य असं म्हणण्याचा प्रघात आहे। इथं गुरु गणेशाच्या रूपकांनी सांगितलेलं असल्यामुळं जर गुरु गणेश हे अव्यक्त अचिंत्य शिवस्वरूप तर त्यांची वामांगी याचा अर्थ देवी सरस्वती शारदा। हे असो विस्मयो दातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरिकेची या व्यवहारा मुकेची तो। हे असो हे सद्गुरुनाथा तू ज्यांचा सोयरा होतोस तू ज्यांचा नातलग होतोस तू ज्याला आपलं म्हणतोस तुझे जे होतात ते सोयरेकेची या व्यवहारा मुकेची तो तू आपलं म्हटल्यावर तू ज्याला आपलं म्हणतोस तो ब्रह्मभावातच जातो, त्याला तो परमात्म प्राप्तीच्या बोधामध्ये स्थिर होतो. असं असल्यामुळं सोयरिकेचा व्यवहारच तिथे राहत नाही, कारण सोयरा हा तुमच्यापेक्षा वेगळा असला पाहिजे पण तो तुमच्याच बोधाला येऊन प्राप्त होतो. हे असो विस्मयो दातारा, तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेची या व्यवहारा मुकेची तो, त्याचं आपपर नाहीसं होतं, त्याचा द्वैतभाव नाहीसा होतो आणि ब्रह्मभाव निर्माण झाल्यामुळं तू ज्याला आपलं म्हटलंस त्याला तू पूर्ण एकरूपच करून टाकतोस. एरवी सोयरे हे कितीही म्हटलं तरी वेगळेच असतात. आपलं घर वेगळं आणि आपले जे सोयरे आहेत म्हणजे सासरे इत्यादी, तर ते आपल्यापेक्षा वेगळे कोणीतरी, वेगळ्या घरातले. कितीही नाती आता दोन घरांची एकत्र आली असं म्हटलं तरी देखील तिथे एक सोयरेपणा राहतं, पण तू ज्याला आपलं म्हणतोस त्याचा द्वैतभावच नाहीसा होतो आणि सोयरिकेचा व्यवहारच न उरता तो तुमच्या स्वरूपाशी समरस होऊन जातो. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगत बंधू ऐसा भावो, धरू वोळगे उवावो तुझाची अंगी. तू जीवाचा बंधच नाहीसा करणारा असतोस. जीवाला जे बंधन असतं, जीव आपल्या स्वतःला बांधलेला समजतो, पाप पुण्यांनी जो बांधलेला आहे, कर्मफळांनी जो बांधलेला आहे, जो संस्कारांनी बांधलेला आहे, आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू अशा चक्रामध्ये जो सापडलेला असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की फेडिता बंधनाचा ठावो, तू ज्यांना आपलं म्हटलंस त्यांचं बंधनच तू नाहीस करतोस. आणि बंधनाचा ठाव ठिकाणाच नाहीसा झाल्यामुळं तू जगत बंधू ऐसा भावो, तुला तू जगत बंधू आहेस असा भाव धरून वोळगे उवावो तुझाची अंगी, जो तुझी सेवा करतो तो तुझ्याशी एकरूपच होऊन राहतो. तो वेगळेपणाने सेवा न करता शिवो भूत्वा शिवम यजेत या न्यायानी तो एकरूपच होतो. तव दुजयाचे नि नावे तया, देहची नुरेची पई देवराया. एवढं की द्वैताच्या योगाने जो वेगळा देह असायला हवा, तर तो देहही त्याचा वेगळा नाही, आपण देहासकटच शिवस्वरूप आहोत असा त्याचा बोध होऊन जातो. तव दुजयाचे नि नावे तया, द्वैताच्या योगाने देहही नुरेची पई देवराया, त्याचा देह देखील वेगळा, कारण त्याचा देहभावच नाहीसा होऊन जातो. त्यामुळे देहही वेगळा राहत नाही. जेणे तू आपण पया केलासी दुजा, ज्याला तू आपलेपणाने आपला केलास तो थोडाच तुझ्यापेक्षा वेगळा राहील, दुजा राहील. तू ते करूनी पुढे जई उपाये घेती दवडे, आणि याच्या उलट तुला प्राप्त करण्यासाठी तू निराळा आहेस असं समजून तुला प्राप्त करण्यासाठी म्हणून तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे, जे खूप त्वरेनी उपाय करायला सुरुवात करतात, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. अनेक प्रकारे उपासना करून देखील त्यांचं अज्ञान काही केल्या जात नाही. तू म्हणजे उपास्य आणि उपासक म्हणजे जो उपासना करणारा आहे तो, हा उपासक तुझ्याशी कोणत्याही प्रकाराने समरसच होऊ शकत नाही. तो नाम घेतो, अनुभूती पाहिजे म्हणतो, रामाचं दर्शन झालं पाहिजे म्हणतो, अजून होत नाहीये असं म्हणतो, आपण वेगळा आणि राम वेगळा अशा भावनेनी जो कोट्यावधी नाम घेतो तो तुझ्याशी कधी एकरूप होत नाही, तो रामरूप होतच नाही. जो ध्यान करतो आणि ध्यानाने तुला प्राप्त करण्याची इच्छा करतो, कितीही ध्यान केलं तरी देखील तो एकरूप होतच नाही. तू ते करूनी पुढे जे उपाय घेती दवडे, उपायांची मात्र त्वरा करतात, आयुष्यभर पूजा करतात, आयुष्यभर नाम घेतात, आयुष्यभर ध्यान करतात, आयुष्यभर अनुष्ठान करतात, असं काहीही केलं तरी देखील ते तुझ्यापेक्षा वेगळेच राहतात. काय ज्ञानेश्वर महाराज सांगतायत बघा. आपल्याला असं वाटतं आपण मग करतो ते काय करतो, आपण ध्यान करतो आपण एकरूप होणार नाही, आपण नाम घेतो आपण एकरूप होणार नाही, आपण पूजा करतो आपण आळंदी पंढरी करतो आपण ज्ञानेश्वरी वाचतो. तुला निराळा समजून जे तुझी उपासना करतात त्यांच्याकरता तू निराळाच राहतोस, त्यांच्यासाठी तू अद्वैत बोध निर्माणच करत नाहीस. तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. तू फार ते फार मागे राहतात, ते अज्ञानात तसेच राहतात. जो ध्यान सुये मानसी, ध्यानाचंच उदाहरण देतायत, जो ध्यान सुये मानसी तया लागी तू नाही त्याचे देशी. साधक अगदी कट्टानी बसतो की आज मी मनाचं अमन करेनच करेन, मी मनाचं अमन करेनच करेन हा विचारच मनातून जात नाही. आज असा बसेन की मी परमात्मा प्राप्तीच करून उठेन हा विचारच त्याला सोडता येत नाही. परमात्मा वेगळा आणि आपण वेगळे अशा भावांनी कितीही तुझं ध्यान केलं तरी देखील तू सापडतच नाहीस. जो ध्याने सुये मानसी, जो ध्यानाच्या योगाने तुला शोधू जातो, तया लागी नाही तू त्याचे देशी, त्याला काही केलं तू सापडत नाहीस. ध्यान ही विसरे तेणेसी वालभ तुझं, ध्यान करता करता आपण ध्यान करतो आहोत हे विसरून जो स्वरूपाशी तदाकार होतो, मला काही मिळवायचं आहे हा दबाव देखील सोडून देतो, मी ध्यानाला बसलो आहे हेही सोडून देतो, ध्यान करतो आहे, विचारांचा साक्षी होण्यापर्यंत त्याचं काम आहे. एकदा विचाराचा साक्षी झाल्यानंतर प्रतीक्षाच करत नाही आता पुढे काय होईल, तो केवळ बसून राहतो. तो आपण ध्यान करून परमात्मा प्राप्ती करायची आहे हेही विसरून जातो, अचानक तो परमात्मा स्थितीशी एकरूपता पावतो. किती गमतशीर म्हटलंय बघा. परमात्मा हा कोणत्याही कर्माच्या फलस्वरूप प्राप्त होत नाही आणि साधनेची कर्म ही कर्मच आहेत. आता आपला भगवद्गीतेचा श्लोक चाललेलाच आहे अभंग ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने. विकर्म ही देखील कर्मच आहेत असं असल्यामुळं विकर्मात जे जे कर्मात दोष आहेत ते सगळे दोष ओतप्रोत भरलेले असतात. कर्मातले दोष कोणते? मी आणि माझं हा कर्मातला दोष. हे कर्म मिया केले की माझे मी सिद्धी गेले, या अहंकाराने जो कर्म करतो तो त्या अहंकाराच्या बंधनामध्ये अडकतो. मी फळ मिळवेन हा कर्माचा दोष. फळ हे आपोआप येत असतं, फळाकडे दुर्लक्ष केलं तरी फळ येत असतं. एवढंच नाही तर मनानी फलत्यागच करा. फळ काय मिळायचं ते मिळणार आहे, तुम्ही जरी त्याग केला तरी मिळणार आहे, पण तुम्ही मनानी लिडबिडणार नाही कर त्या फळामध्ये, मनानी आसक्त होणार नाही. ही जी कर्माची युक्ती आहे, मी आणि माझं काढून ईश्वरार्पण बुद्धीनी फलत्याग विरहित साधनाही तशीच करावी लागते. साधनेमध्ये देखील मी केलं हे चालत नाही. साधनेमध्ये देखील प्रार्थना करायची असेल तर केवळ आपल्या करता केली तर जरा ती अडचणच राहते. एकदा असं झालं की एक भगिनी स्वामीजींच्या तिथं नमस्कार त्यांनी केला आणि मग तिथं देव्हार आहे, स्वरूपानंदांचा फोटो, ज्ञानोबांची मूर्ती, तिथं हात जोडून उभ्या राहिल्या, थोड्या वेळ काही पुटपुटल्या. स्वामीजींनी सहज विचारलं की काय मागितलंस, त्या म्हणाल्या की मला आत्मज्ञान दे असं मागितलं, मला आत्मज्ञान होऊ दे असं मागितलं. ते म्हणाल्या अरे सर्वांना आत्मज्ञान दे असं का नाही मागितलंस, त्याच्यामध्ये तू येतेस, मीपणा टाकण्याचा हा उपाय आहे, मला आत्मज्ञान दे म्हणजे मी कोणीतरी आलोच, तू सर्वांकरता का नाही प्रार्थना केली. औपनिषदिक प्रार्थना देखील सर्वेपी सुखी न संतु, त्याच्यामध्ये आपण आहोत, पण मी सुखी असावं, मी निरामय असावं ही अहंता झाली. मी मध्ये एकांना भेटायला गेलो होतो, त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि त्यांनी ठरवले की आपल्यावर आयुर्वेदिक औषधांखेरीज कोणता उपाय करायचा नाही. त्यांच्याकडे एक आले ते डॉक्टरच होते, मी गेलो होतो तेव्हा तेही आयुर्वेदिकच डॉक्टर होते, नवरा बायको. की यांनी काय करायला पाहिजे, मी म्हटलं यांनी जे प्राप्त उपचार आहेत तर ते करून घ्यायला पाहिजेत, काय ऑपरेशन असेल त्याच्यानंतर केमोथेरपी असेल. ते म्हणाले की माझ्याजवळ एवढा पैसाही नाहीये, मी माझ्या मुलावर कर्ज ठेवून जाऊ इच्छित नाही, माझ्याकरता खर्च करता करता आमच्या घराची तारांबळ होईल, मध्येच सोडून द्यावे लागतील उपचार, कारण मुलगा एवढा नोकरी आणि खूप त्याला चांगलं उत्पन्न आहे असं नाहीये. म्हटलं मग काय करायचं तुम्ही ठरवलंय? ते म्हणाले उपासनेनी बरं व्हायचं असं मी ठरवलंय आणि त्याकरता बेळगावला जाऊन आलो, कलावती आईंच्या दर्शनाला, गोंदवल्याला जाऊन आलो, अक्कलकोटला जाऊन आलो आणि मलाही फोन केला म्हणूनच मी गेलेलो होतो. मी केवळ ऐकून घेत होतो कारण इतक्या अशा परिस्थितीत त्यांची पत्नी, सून, मुलगा, ते दोघं नवरा बायको डॉक्टर, त्यांच्यासमोर त्यांना काय सांगणार. ते म्हणाले बरोबर आहे ना, म्हटलं मला असं वाटतं की तुम्ही उपचार केलेले चांगले, पण म्हणाले तेवढी माझी कुवत नाहीये, आता काय होईल ते होईल असं मी ठरवलेलं आहे आणि अमुक महाराजांच्या कृपेनी एवढा फरक पडला आता असं आहे असंही ते सांगत होते. आणि म्हणाले की मी नामस्मरण करतो, शेवटी अगदी कसं सांगावं असं वाटत असताना मी त्यांना असं म्हटलं की आपल्याला जेव्हा देह आहे तोपर्यंत त्याला काहीतरी होणारच, आपल्या व्याधी या उपासनेनी बऱ्या करायचा, उपासना ही त्याच्याकरता नाहीये, तुम्ही समजून घ्या, उपासना ही बरं होण्यासाठी नाहीये, बरं होण्यासाठी औषधोपचार आहे. उपासना जर करत असाल तुम्ही, उपासना करायची असेल तर तुम्ही असं म्हणून उपासना करा की माझं एवी तवी तुम्ही ठरवलेलंच आहे, आपण उपचार करणार नाही आहोत, मग आपण देह नाही आहोत, देह गेला तरी चालेल, मी नाम घेईन, मी परमात्म स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, एवढीच भावना ठेवा. त्यांची रात्रंदिवस अशी भावना होती की हा जप करतोय, ते अनुष्ठान करतोय, मी बरा व्हावं. म्हणलं ही स्वाभाविक गोष्ट आहे, मी बरा व्हावं ही तुमच्या ठिकाणी असणारी इच्छा जाणं जरा कठीणच आहे, पण औषध जर घ्यायचं नसेल तुम्हाला तर मग निदान हे तरी करा की देहाचं काय व्हायचं असेल ते होऊ दे, कर्जाकरता नको वाटतंय ना, मग तुम्ही एक करा. की उपासनेने नेहमी बरा व्हावं असं म्हणू नका, देवावर इतका भार टाकू नका। आपल्या घरात जर आपले वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील कोणी जर गेले नसते तर घरात जागा पुर, त्यांना बोललो नाही मी, जागा पुरेल? जाणं हा मृत्यूलोक आहे, आणि तुम्ही उपचार जर करत नसाल, आयुर्वेदिक उपचाराने काय जेवढं थांबेल तेवढं थांबेल, पण तुम्हाला कल्पना आहे ना की हे पुढे पुढे जड जाईल, अशा वेळेला तुम्ही अशा आत्मभावनेमध्ये राहा। मी तुमच्याकडे येईन काही काळ, आपण नाम घेऊ, मग नंतर तशा प्रकारे तुम्ही नाम घ्या। ते इतके रिलीव झाले, ते म्हणाले की सगळा जोर इकडे, औषधं परवडत नाहीत, इकडे नाम घेतो आहे बरं होण्यासाठी, संतांना भेटतो आहे बरं होण्यासाठी, आश्वासनं मिळतील तुम्हाला, कोणी ना कोणीतरी काहीतरी तोडगे म्हणूनही सांगेल, पण असं शक्य आहे का? तुम्हीच तुमचा विचार करा, मग तुम्ही निदान उपासनेनी देहभावाच्या तरी पलीकडे जायचा प्रयत्न, आत्ता दुखणं बळावलेलं नाहीये तर आत्ता तुम्ही असा धोशा लावा असं करा। कोणताही जोर आणि सांगता येत नाही, जर तुम्ही अशा प्रकारे देहभावाच्या तर शरीर तुम्ही काय जी औषधं घेताय त्याला जर साथ दिली शरीरानी आणि दुखण्यातून बाहेर पडलात, पण हे माझे शब्द नाहीत, ती रामाची कृपा असेल, ती परमेश्वराची कृपा असेल। तसं महाराजांच्या ठिकाणी एक जण आला तर त्याचा महारोग देखील नुसत्या नामस्मरणाने दुरुस्त झाला, पण तीही हकीकत अशी आहे की आपल्याला महारोग झाला आणि आपण म्हणून नाम घेतो आहोत हेही विसरून ते नामात रंगून गेले, आणि मग नंतर त्यांचा महारोगही बरा झाला। गोंदोलेकर महाराजांच्या इथं जोशी म्हणून गृहस्थ होते, परत त्यांच्या मुखावर चिंता, परत काय झालं महाराजांनी विचारलं, ते म्हणाले की मुलगी लग्नाची आहे, माझ्या या विचित्र आजारपणामुळं आणि महारोगामुळं शरीरावर जो परिणाम झालाय विद्रूप दिसते, त्यामुळं तिला मुलगा कसा मिळायचा ही काळजी आहे, संसाराच्या काळजा स्वाभाविक आहे, वडील आहेत ते। भाऊसाहेबांना बोलवलं महाराजांनी, भाऊसाहेब केतकरांना, आणि म्हणाले की आपला बापू लग्नाचा आहे तर तुम्ही त्याचं लग्न कराल का? आपण सांगाल तर करू, मग या जोशांच्या मुलीला करून घ्याल का? महाराज आपण सांगत असाल तर जी, महाराज म्हणाले मी करून घेईन। महाराज म्हणाले ही रामाचीच कृपा समजा, तुम्ही असेच नामात रंगून जा। मी ही गोष्ट सांगून त्यांना असं म्हटलं की जर काही घडायचंच असेल तर घडेल ही, पण हे घडेल ही एवढी इच्छा काढून नाम घ्या, नाही झालं तर तुम्ही मुक्त होऊन जाल, नाहीतर परत देहात राहण्यानी आणि असा आजार ढकलण्यानी आणि देह जरी बरा झाला आता तरी 5-10 वर्षांनी मृत्यू काटणारच असतो कोणालाही। ऐसे काहो नकरा काही, पुढे अंत नाही जा, असं तुकाराम महाराज म्हणतात, असंच काहीतरी केलं पाहिजे। जो ध्याने सुये मानसी, तया लागी नाही तू त्याचे देशी, ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझं। आपण एक 5 मिनिटं शांत बसू। स्वामीजी स्वामीजी। तूते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे, वेदा ही एवढे बोलणे नेघसिकानी। तूते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे, तू खरं म्हणजे असिद्ध नाहीच आहेस, तू सिद्धच आहेस, तू आहेसच आहेस, तू नाहीस असं ठिकाणच नाही, असं जो जाणत हे ज्याच्या प्रचितीचं नाही आणि ज्यांनी केवळ शब्दांचा अभ्यास केलेला आहे आणि शब्दाच्या अंगांनी प्रवचन कीर्तन प्रबोधन इत्यादी सगळं करतो आहे, पण तो सिद्ध असलेला तू आपल्याही अंतर्यामी प्रवचनकर्त्याच्याही अंतर्यामी सिद्धच आहे आणि समोरचे जे बसलेले आहेत त्यांच्याही अंतर्यामी तोच प्रभू सिद्धच आहे, तो सर्वत्र सिद्ध रूपानेच आहे, तो असिद्ध नाहीच आहे। तर प्रल्हादाला विचारलं ना की या खांबात आहे का तुझा नारायण, नारायण सिद्धच आहे, तो सर्वत्र आहे। प्रल्हाद म्हणाला की आहे, बऱ्याच वेळेला शब्दज्ञान पाठांतराचं ज्ञान ऐकून आपण बोलत असलेलं ज्ञान हे ज्ञान नसतं, प्रचितीचं ज्ञान हे याला ज्ञान म्हणतात। पण तू सिद्ध आहेस असं न जाणता सर्वज्ञपणाने मिरवणारे पुष्कळ असतात। वेदाही एवढे बोलणे नेघसिकानी, वेदांनी किती सांगितलं तरी देखील वेदांना समजलं नाही, समजल्यावर सांगितलं, वेद जाणून बोलला, वेद न जाणता बोललेला नाही, तरी देखील जाणल्यानंतर जाणत्या पुरुषाचं जे बोलणं असतं तर ते ऐकताना पेनल्टीमेटच होतं, अल्टीमेट होऊच शकत नाही। अनुभवातून जे सांगितलेलं आहे ते ऐकणाऱ्याला जसं सांगितलंय तसं अनुभवाला येतच नाही, तो त्याच्या कल्पनेनेच ऐकत राहतो। आणि असं म्हणणारे वेद देखील तुझ्याबाबत मौनावतात आणि तू सिद्ध आहेस हे न जाणणारे मात्र सर्वज्ञपणाने तुझ्याबद्दल बोलायला लागतात। ज्ञानेश्वर महाराज एक प्रकारचं हे व्यंग सांगतात, उपनिषदामध्ये यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेद सहा, यस्य अमतम तस्य मतम, जो आपण जाणलं नाही असं म्हणतो तो खरं जाणलेला असतो, जो मी जाणलं असं म्हणत नाही आणि अनुभवात मुरून असतो तसे मतम त्यांनी खरं जाणलं, मतम यस्य, आणि जो म्हणतो मी जाणलं न वेदसहा त्यांनी खऱ्या अर्थाने जाणलेलंच नसतं। असं असल्यामुळं तू नेहमी तशा प्रकारे घोटाळ्याचा किंवा अगम्यच राहतोस। समर्थांनी याचं वर्णन फार चांगलं केलेलं आहे, ते आठविता विसरीजे का विसरो न आठविजे, जाणोनिया नेणीजे परब्रह्मते, असं समर्थ म्हणतात। त्याची आठवण करायची आहे पण आठविता जो आहे त्याला विसरून, मीपणाला विसरून जर आठवलं तर ते आठवलं जातं। आणि आठवणारा जेव्हा स्वतःचं भान ठेवून आठवायचा प्रयत्न करतो मी एक कोणी आहे आणि मला राम दर्शन झालं पाहिजे, मी एक कोणी आहे आणि मला आत्मबोध झालेला व्हावा. बसलेला असताना त्याला आपण जे बीज रूपानी तरी भाव असतोच, आपण कोण आहोत, कुठले आहोत, काय आहोत, तो आपल्या स्वतःला विसरू शकत नाही आणि ते विसरल्याखेरीज आत्मबोध होत नाही. म्हणून आठवायचा पुष्कळ प्रयत्न केला तर तो आठवला जात नाही. का ते विसरो ना आठविजे, पण जो आपल्या स्वतःला विसरतो त्याच्या तो ठाई पडतो. जाणो निया नेणीजे परब्रह्मते, त्याला जाणायचं तर आहे पण मी जाणलं, अशा प्रकारचा भाव दूर सारून त्याला जाणायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण दावोनिया. मी तुला जाणावं पण मी तुला जाणलं हा अहंकार मात्र माझ्या मनातून दूर व्हावा. मग मी संसारी असेन वर्तत जेविका जळा आत पद्मपत्र, मग मी संसारात असा सहज भावाने राहीन जसं पाण्यामध्ये पद्मपत्र राहतं पाण्याचा स्पर्श न होता. ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी, जैसा उन्मनी भोगी योगी राज. ध्यान करत असताना, उन्मनी स्थितीमध्ये असताना ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी, त्याच्या कानावर काही शब्द पडत असले तरी देखील त्या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष नसतं, तो उन्मनीमध्ये असतो, परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. विवेकानंद असं म्हणतात की ध्यानामध्ये दोन स्थिती संभवतात. एक म्हणजे जरी मोठा फटाका उडाला तरी जाणीवच राहत नाही, ते कानावर येतं पण चित्तवृत्ती आत वळालेली असल्यामुळं ते जरी कानावर आलं तरी देखील त्याची विशेष जाणीव मेंदूपर्यंत जातच नाही, तो परमात्मा भावाशी एकरूप झालेला असतो. किंवा टाचणी पडली तरी मोठा फटाका उडाल्यासारखं वाटेल असं ते म्हणतात. त्यास न भेटता होये भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी नवल हे गोठी मुकेपणाची. त्याला त्याला न भेटताच भेटता येतं. देह मन बुद्धी घेऊन त्याला भेटता येत नाही. आणि भेट झाली त्याची तर देह मनबुद्धीची तुटी होऊन जाते. ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना काही केल्या. ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेथे तेथे, तेथे उपाये तोची अपाये. बघा, जो ध्यान सुये मानसी, तरी तू नाही त्याचे देसी. इथं जो जो उपाय करावा तर तो परमात्मप्राप्तीसाठी अपाय असतो. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय, तू ते करूनी पुढे जई उपाय घेती दवडे, तया थासी बहुवे पाडे मागाची तू. जे जे उपाय म्हणून करायला जातात तितका तितका तू त्यांच्याबाबत अज्ञातच राहतोस. जेथे उपाये तोची अपाये आणि अपाये तोची उपाये, हे अनुभवे विण काय समजो जाये लागे, हे अनुभवाशिवाय समजणं शक्य नाही. ते नुमजताच उमजे, उमजो न काहीच नुमजे, ते वृत्ती विण पाविजे निवृत्तीपद. त्या ठिकाणी वृत्ती राहत नाही, वृत्ती नाहीशी होते. आपली सगळी ज्ञानं ही वृत्ती ज्ञानं आहेत. डोळ्याच्या अंगानी, कानाच्या अंगानी, जिभेच्या अंगानी, स्पर्शाच्या अंगानी आपल्याला सर्व बाजूंनी वृत्ती ज्ञानच होत असतं. आणि परमात्म प्राप्तीच्या वेळेला वृत्ती निवृत्त व्हायला लागते. वृत्तीरहितता गरजेची असते. जर वृत्ती नाहीशी झाली तर परमात्म प्राप्ती शक्य आहे. वृत्ती असेल तोपर्यंत परमात्म प्राप्ती नाही. जोपर्यंत विचार आहेत तोपर्यंत भ्रमण अटळ आहे. विचारच थांबले तर पायच मोडले. तो कुठूनच कुठे जात नाही. आहे तिथं स्थिर शांत असं होऊन जातो. ते ध्यानी धरता न ये चिंतनी चिंतावे ते काये मनामध्ये न समाये परब्रह्मते निर्विकल निर्विकल्पासी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे. आता काही केल्या जर हा मीपणा सुटतच नाही. ध्यान करायचं झालं तर मी ध्यान करणार. नाम घ्यायचं झालं तर मी नामस्मरणाला बसणार. पूजा करायची झाली तर मी पूजा करणार. अगदी सास्मित संप्रज्ञात समाधी बाकी सगळं संपलं तरी मी आहे हा बोध काही केला जात नाही. आणि हा मी खरं म्हणजे प्रतीक्षा करत असतो की आता पुढे काय घडणार आहे ध्यानामध्ये. पण ही प्रतीक्षा त्याच्या मीपणाचं द्योतक असते. पुढे काही घडणार नसतं. तुझा मीपणा नाहीसा झाला की तिथं निखळ अस्तित्वाची अनुभूती येईल. पण ती अनुभूती मला यावी असा भाव असतो. मी केल्या काही सुटत नाही. समर्थ म्हणतात निर्विकल्पासी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे. निर्विकल्पाला त्याची कल्पना करायची आहे पण मीपणाशिवाय कल्पना करायची आहे. मीपणाशी त्यागावे येणे रीती या ब्रह्मविद्येच्या लपणी या लपंडावामध्ये काहीच नसावे असोनी दक्ष आणि समाधानी तोच हे जाणे. ते पुढे असं म्हणतात की संग सोडावा आपुला मग पहावे तयाला अनुभवी तो या बोला सुखावे लगा हे ज्ञान दृष्टीने पहावे पाहोनी तेथेची राहावे निज ध्यासे तद्रूप व्हावे संगत त्यागे. संगत त्यागाशिवाय काही नाही. संघामध्ये काय काय येतं. गुणांचा संघ असतो सत्व रजतम प्रकृतीचा संघ असतो कर्माचा संघ असतो कर्मफळाचा संघ असतो मीपणाचा संघ असतो. ते असं म्हणतात की देहीचं विदेह होणे करून काहीच न करणे जीवन मुक्ताची लक्षणे जीवन मुक्त जाणे. आत्माच एक पण सोपाधिक जेव्हा होतो आपण उपाधी सहित आहोत असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा तो देह असतो. आत्माच एक आपण निरुपाधिक आहोत असा त्याला बोध झाला की तो अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुः व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि त्याला बोध होतो. एकच स्फटिक जर तांबड्या वेल्वेटवर ठेवला तर तांबड्या रंगाचा दिसायला सुरुवात होते. तो त्या वेल्वेटवरून काढून घेतला की तो मुळातच रंगापेक्षा वेगळा रंगाचा कुठलाही लेप न लागलेला असाच असतो. तसा एकच आत्मा पण देहाची उपाधी लागली की अज्ञान. आणि एकच आत्मा ती उपाधी दूर झाली तेवढा मीपणा दूर झाला की ज्ञान. आपली जागृती स्वप्न सुषुप्ती यामध्ये ही उपाधी जात नाही. जागृतीत उपाधी जात नाही. जागृतीत देह मी असं धरूनच सगळी कामं करायला लागतात. हो की नाही. कबीर शेले विणायचे धोटा मारायचे आणि मग एक उत्तम वस्त्र तयार झालं की बाजारात यायचे आणि एखाद्याच्या खांद्यावर पांघरायचे म्हणायचे की रामा बघ हे रामानी विणलेलं वस्त्र आहे. असा तर आपला भाव नसतो. सगळीकडे आपण करतो असा भाव असतो. जागृतीमध्ये मीपणा जात नाही, स्वप्नामध्ये मीपणा जात नाही, उपाधी जात नाही, सुषुप्तीमध्ये देखील मीपणा जात नाही. तो घन सुषुप्त अज्ञान स्थितीमध्ये असतो. हा मीपणा तुरीय स्थितीमध्ये जातो आचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया, तुरीय जे चौथी स्थिती, या तीन स्थितींच्या वेगळी विपरीत विरहित तो यांचा अभंग आहे ना बाबा महाराज गर्द्यांचा, आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद. जागृती पळाली, निद्राही गळाली, वृत्ती झाल्या बंद. जागृत आहे का तर आम्ही कोणतंही व्यवहार व्यापार करत नाही. निद्रेत आहे का? निद्रेत नाहीये, ध्यानाला बसलेला आहे. जागृती पळाली, निद्राही गळाली, वृत्ती झाल्या बंद, आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद, अशी त्याची स्थिती होऊन जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मौन गा तुझे राशी नाव. सद्गुरूंना म्हणतायत, सद्गुरु स्तवन चाललेला आहे, आता स्तोत्री के बांधो हाव. दिससी तेतुली माव भजो काई. तुमच्या ठिकाणी तुमच्या राशीला पडलेलं नाव हे मौन आहे. गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरूंचं व्याख्यान हे मौनामध्ये असतं. मौनामध्ये गुरु शिष्याला समजावतात. जेव्हा शिष्य मौन होतो, मनविरहित होतो, तेव्हा गुरु त्याला ज्ञान देतात. तुमच्या राशीला पूजलेलं नाव जर काही असेल तर मौन आहे. मौन राहणं ही तुमची पूजा आहे. आता स्तोत्री के बांधो हाव. स्तवन करतायत बर का प्रत्यक्षात, पण स्तवन करण्याची किंवा स्तोत्र म्हणण्याची हाव कशाला धरू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण असं म्हणेपर्यंत 15 ओव्या लिहिल्यात. दिससी तेतुली माव भजो काई. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामीजी ज्ञानोबा माहुली प्रभु नारायण राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि
श्री राम।